radiomandi.com podcast.
विजी डेली शुगर मार्केट अपडेट. मंगळवार 30 जुलै 2019. डोमेस्टिक मार्केट. ऑगस्ट कोट्याच्या प्रतीक्षेमुळे बाजारात साखरेची संमिश्र मागणी दिसून आली. महाराष्ट्रातील कारखान्यांचे भाव 3,110 ते 3,150 रुपये प्रति क्विंटलने ओपन झाले, तर रिसेलचे भाव 3,040 ते 3,080 रुपये होते. उत्तर प्रदेशमध्ये विक्री 3,190 ते 3,320 रुपयात होत आहे. रिसेलचे भाव 3,210 ते 3,340 रुपये आहेत. गुजरातमध्ये S30चा व्यापार 3,110 ते 3,150 रुपये होता, तर तमिळनाडूमध्ये साखरेची विक्री GST सोडून 3,220 ते 3,225 रुपयेमध्ये झाली. इंटरनॅशनल मार्केट. येथील बाजार आज स्थिर राहिला. लंडन पांढऱ्या साखरेचे भाव 323.80 डॉलर, तर US साखरेचा व्यापार 12.15 सेंट्समध्ये झाला. कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन 328 ते 330 डॉलर आणि भारतीय पांढऱ्या साखरेचे भाव 342 ते 345 डॉलर राहिले. एक्स फॅक्टरी अनुसार कच्च्या साखरेची मागणी 19,700 ते 19,900 रुपये प्रति मेट्रिक टन आणि पांढरी साखर 20,600 ते 20,800 रुपये प्रति मेट्रिक टन होती. करन्सी आणि कमॉडिटी. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 68.80 झाला, तर ब्राझिलियन रिअलचा व्यापार 3.7 झाला. क्रूड फ्युचर्स 3,946 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI 57.23 डॉलर होते. इक्विटी. BSE सेन्सेक्स 289 अंकांनी घसरून 37,397 अंकांवर, तर NSE निफ्टी 108 अंकांनी खाली येऊन 11,080 अंकांवर बंद झाले.